आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चामधून साधला विद्यार्थ्यांशी संवाद. देशभरातून 5 कोटींचा सहभाग. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज लिम्फॅटिक फिलेरियासिस निर्मूलनासाठी वार्षिक राष्ट्रव्यापी सामूहिक औषधोपचार मोहीम केली सुरू. विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी 100 एकर जागा देण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औद्योगिक महोत्सवात घोषणा. आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या संकल्पनेबाबत माहिती देण्यासाठी महावितरण अधिकारी घेणार शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ परीक्षेत गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला. परीक्षेतील गुण, स्पर्धा आणि इतरांशी तुलना यापेक्षा विद्यार्थ्यांची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातील आनंद या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे असं त्यांनी शिक्षक आणि पालकांना सांगितलं. परीक्षेप्रमाणेच जीवनशैलीविषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं दिली. पर्यावरण, कौटुंबिक नातेसंबंध अशा विविध विषयांचा त्यात समावेश होता. परीक्षेचा ताण हाताळण्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली.
हमने अपने आप को एक तो किसी भी प्रकार के प्रेशर को झेलने के लिए सामर्थ्यवान बनाना चाहिए. मान के चलना चाहिए कि जीवन में आता रहता है. दबाव को हमने अपने तरीके से इस स्थिति से जीतना है, एक तो संकल्प करना.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं स्वरूप आता बदललं असून तो 7 भागात सादर होणार आहे. आतापर्यंत बंद सभागृहात किंवा प्रेक्षागृहात होणारा हा कार्यक्रम आज नवी दिल्लीच्या सुंदर नर्सरीत झाडा फुलांच्या सोबतीनं झाला. सुरुवातीलाच पंतप्रधानांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तिळगुळ देऊन गोड बोलायचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहिला. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं.
हा कार्यक्रम माननीय पंतप्रधान मोदी दरवर्षी घेतात. परीक्षा पे चर्चा याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनातली भीती, त्यांच्या मनातले प्रेशर, त्याच्यावरचे उपाय या चर्चेमध्ये त्यांना सांगतात. आणि एक प्रकारे जीवनाचा मंत्र हा विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतो. यावेळेस देखील वेगळ्या फॉर्मॅटमध्येही चर्चा झाली, अतिशय सुंदर चर्चा झाली.
अकोल्याच्या प्रभात किड्स शाळेतून पियुष देव यांना आपला अनुभव सांगितला.
मला खूप चांगलं वाटत होतं, कारण की त्यांना लाईव्ह वरती बघणं एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण की ते आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री आहेत. मला खूप चांगलं वाटलं की मी त्यांच्याशी काही प्रश्न विचारू शकलो, कारण की ज्या मुलांनी काही प्रश्न विचारले त्यातले काही प्रश्न माझे सुद्धा होते आणि ते सुद्धा त्यांनी अचूक उत्तर दिली. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी मी मोदीजींचे आभार व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. फ्रान्सच्या दौऱ्यात ते उद्या होणाऱ्या कृत्रिम प्रज्ञा कृती परिषदेत सहअध्यक्ष म्हणून सहभागी होतील. कृत्रिम प्रज्ञेच्या वापरासाठी नैतिक आणि जबाबदार मार्गदर्शक सूचना तयार करणं यावर परिषदेत भर दिला जाणार आहे. मार्सेली इथल्या नवीन भारतीय विद्यालयाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यात अनेक द्विपक्षीय बैठका, व्यावसायिकांसोबतच्या चर्चांमध्ये सहभागी होणार असून आंतरराष्ट्रीय थर्मोन्युक्लिअर एक्सपेरिमेंटल रिएक्टर या संस्थेला भेट देणार आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे लिम्फॅटिक फिलेरियासिस LF निर्मूलनासाठी वार्षिक राष्ट्रव्यापी सामूहिक औषधोपचार मोहीम सुरू केली. आपल्या भाषणात नड्डा यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य पातळीवर मोहिमेचं निरीक्षण करण्याचं तसंच जिल्हा पातळीवरील राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वानंही घालण्याचं आवाहन केलं आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट लिम्फॅटिक फिलेरियासिस विरुद्धच्या भारताच्या लढाईला गती देणं आहे. नड्डा यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना, निवडून आलेल्या प्रतिनिधींना, विशेषतः विधानसभा आणि परिषदांच्या सदस्यांना आणि पंचायती राज संस्थांना MDA उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सहभागी करून घेण्याची विनंती केली. सुरक्षित इंटरनेट दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 2 मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. यंदा हा दिवस उद्या मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट या थीमखाली साजरा होत आहे. लहान मुलं आणि तरुणांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदार वापराविषयी जागरुकता वाढवणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या काळात शासकीय कामात सायबर सुरक्षेचं महत्व वाढलं आहे, त्यामुळे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC आणि अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सेक्युअर युअर अकाउंट ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सरकारी कार्यालय, बँका, खासगी संस्था आणि नागरिक यांना त्यांच्या ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षेबद्दल माहिती दिली जाणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
विदर्भातल्या स्थानिक तरुणांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी 100 एकर जागा देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर विद्यापीठ परिसरात काल खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. आज विदर्भातल्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचं काम या महोत्सवानं केल्याचं फडणवीस म्हणाले. खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीत विविध प्रकल्पांमधून 7.5 लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात जगात सर्वात उत्तम दर्जाचं लोह खनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सौर ऊर्जेचं महत्व आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या संकल्पनेबाबत माहिती देण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि जैन एरिगेरियन सिस्टीम लिमिटेडतर्फे नागपूर परिमंडळातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात येत आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचं प्रात्यक्षिक दाखवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचं महत्व कळावं यासाठी महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी त्यांच्या विविध वरिष्ठ अभियंत्यांसमवेत शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद सुरू केला आहे. याअंतर्गत सावनेर विभागातील कळमेश्वर उपविभाग अंतर्गत असलेल्या उपरवाही या गावात 3, 5 आणि 7.5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत नागपूर चंद्रपूर गोंदिया संघानं उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलं. धावण्याच्या शर्यतीत 5, कॅरममध्ये 3 अजिंक्यपदांसह ब्रिज, बुद्धिबळ आणि भारोत्तोलनामध्येही या संघानं बाजी मारली. या स्पर्धेत कोल्हापूर परिमंडळ संघानं सर्वसाधारण अजिंक्यपद तर पुणे बारामती संघानं उपविजेतेपद मिळवलं. बारामती इथल्या विद्यानगरीच्या क्रीडा संकुलामध्ये महावितरणच्या 4 दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप शनिवारी झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्याला मान्य नाही, नक्कीच यामध्ये गडबड घोटाळा झाला असल्याचा पुनरुच्चार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. मुलुंड इथं महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, शिक्षक मतदान करतात, त्यांच्यासाठी वेगळा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे, तर त्यांना त्यांच्या आवडीच्या राजकीय पक्षाचा प्रचार करण्यात हरकत नाही असं सांगून शिक्षकांनी आता आपल्या फावल्या वेळेत शिवसेनेची सदस्य संख्या वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद म्हणजेच वेव्स भारताला आशय निर्मितीचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणेल असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. सर्जनशीलतेचं शक्तीपीठ बनण्याच्या दृष्टीनं भारतात पाया रचला जात आहे असं त्यांनी सांगितलं. वेव्स परिषदेच्या निमित्तानं जगभरातल्या माध्यम क्षेत्रातल्या अव्वल कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोरंजन विश्वातील दिग्गज सर्जनशील विचारवंत एकाच व्यासपीठावर येतील असं ते म्हणाले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चामधून साधला विद्यार्थ्यांशी संवाद, देशभरातून 5 कोटींचा सहभाग. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज लिम्फॅटिक फिलेरियासिस निर्मूलनासाठी वार्षिक राष्ट्रव्यापी सामूहिक औषधोपचार मोहीम केली सुरू. विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी 100 एकर जागा देण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औद्योगिक महोत्सवात घोषणा आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या संकल्पनेबाबत माहिती देण्यासाठी महावितरण अधिकारी घेणार शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.